भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि त्या संबंधामध्ये लोकमान्य टिळकांचं स्मरण करण्याचा विचार विकास परांजपेंनी बोलून दाखवला म्हणून मी खरं अगदी स्पष्ट सांगायचं तर मला अजिबात सध्या निवडणुकीच्या कामामुळे वेळ नसताना सुद्धा हे निमंत्रण स्वीकारलं. त्याच्यात माझा व्यक्तिगत लोकमान्य टिळकांबद्दल जी माझी नितांत श्रद्धा आणि मी आदर शब्द वापरत नाही आहे श्रद्धा हा माझा शब्द आहे जी माझी नितांत श्रद्धा आहे ती श्रद्धा व्यक्त करायची संधी मला मिळेल आणि या स्वातंत्र्याच्या 50 वर्षाच्या निमित्ताने ज्या व्यक्तीचा म्हणजे लोकमान्य टिळकांचा जितक्या गौरवाने या वर्षामध्ये तरी निदान उल्लेख व्हायला हवा होता तेवढा दुर्दैवाने सध्या कोणत्याच राजकीय पक्षाकडून किंवा इतर माध्यमांमधून तितक्या गौरवाने होत नाहीये असं जाणवल्यामुळे आपल्या परीने जे काही आपल्याला त्यांचा विचार त्यांची प्रतिमा त्यांचं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत ठेवण्याची संधी आपल्या परीने मिळेल ती वापरायला हवी ती उपयोगात आणायला हवी असा विचार करून मी विकास परांजपेंनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला. निरनिराळ्या संदर्भातून लोकमान्य टिळकांच्या राजकीय विचाराबद्दल आपल्याला बोलता येईल. ते सर्व संदर्भ मी विचारात घेण्यापूर्वी एक दोन ज्याला भूमितीमध्ये आपण रायडर म्हणतो तसे रायडर किंवा काही प्रश्न माझ्यासमोर पडलेले आहेत ज्यांची उत्तरं माझ्याकडे नाहीत परंतु त्याच्याबद्दल आपण काही थोड्याफार प्रमाणात तर्क करू शकतो किंवा अंदाज बांधू शकतो ते प्रश्न मांडून मी माझ्या नंतर लगेच विषयाकडे वळणार आहे. 1856 साली टिळकांचा जन्म झाला आणि 1920 साली त्यांचं निधन झालं. खरं तर आत्ताच्या भाषेमध्ये म्हणजे टिळक वयाने तेवढे मोठे नव्हते की ज्याच्यामुळे त्यांचं त्या वयामध्ये निधन व्हावं कारण 64 हे काही तसं निधनाचं किंवा मृत्यूचं वय नव्हे. तशी त्यांची प्रकृतीही धडधाकट होती नंतरच्या काळात जरी सुरुवातीच्या काळात नव्हती तरी. काही संशोधकांनी असं म्हटलेलं आहे की मंडालेमध्ये जे त्यांना दिवस काढायला लागले ते खरोखरच अतिशय हलाखीचे होते आणि त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी कुठेतरी त्यांच्या प्रकृतीमध्ये प्रकृतीवरती अंतर्गत पातळीवरती झालेला होता. मंडालेमधली त्यांच्या काळातली परिस्थिती किती वाईट होती याचं वर्णन सुभाषचंद्र बोसांनी त्यांना ज्या वेळेला मंडालेला ठेवलं त्यावेळेला केलेलं आहे. सुभाषचंद्र बोसांनी त्यांच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये असं म्हटलेलं आहे की मला इथे आल्यानंतर एकच अभिमानाची बाब वाटते ते म्हणजे ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांना ठेवलं होतं त्याच ठिकाणी मला ठेवलेलं आहे. परंतु इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ह्या जागेमध्ये आणि ज्या खोलीत त्यांना ठेवलं होतं त्या खोलीमध्ये साधा विचार करणं सुद्धा अशक्य आहे कारण स्वस्थ बसणं अशक्य आहे. इतकी वाईट खोली आहे इतकं वाईट वातावरण आहे इतके अतिशय मोठे विषारी डास आहेत इतरही कीटक आहेत कोणत्याही प्रकारची सोय नाही जेवणाची तर अजिबात पूर्णपणे आबाळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ग्रहस्थांनी राहून गीता रहस्यासारखा इतका मूलभूत चिंतन करणारा ग्रंथ लिहिला म्हणजे या माणसाची मानसिक शक्ती या माणसाचं मानसिक सामर्थ्य या माणसाची वैचारिक झेप आणि या माणसाची तत्वज्ञानावरची मूळ पकड ही किती प्रचंड असली पाहिजे कारण त्याच्याशिवाय मंडालेसारख्या तुरुंगातल्या वातावरणामध्ये असं काही लिहिणं अशा काही ग्रंथसंपदा करणं हे पूर्णपणे अशक्य आहे कारण इथे साधा विचार करणंही शक्य नाही इतकी वाईट अवस्था मंडालेच्या तुरुंगात आहे असं सुभाषचंद्र बोसांनी पुढे लिहिलं होतं. मी संबंध जो हा संदर्भ जो दिला तो अजून एका वेगळ्या दृष्टिकोनातनं दिला. 1920 सालपर्यंत आपल्याला असं दिसून येईल की जे काही स्वातंत्र्य चळवळ म्हणून आपण ओळखतो त्या स्वातंत्र्य चळवळीवरती वैचारिक किंवा पुढारीपणाचं जे काही नेतृत्व आहे हे प्रामुख्याने महाराष्ट्राकडे होतं. म्हणजे मुख्य सगळे जे संघर्ष आहेत त्याचे संदर्भ आणि त्याची निर्मिती ही महाराष्ट्रात होत असे, मुंबईत होत असे, पुण्यात होत असे, इतकी की ज्या वेळेला अरविंद घोषांना अशी विनंती करण्यात आली की तुम्ही काँग्रेसचं अध्यक्षपद घ्यावं, त्यावेळेला त्यांनी असं पत्र लिहून कळवलं की लोकमान्य टिळक असताना तुम्ही मला अशी विनंती करताच कशी. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या बद्दलची श्रद्धा ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, महाराष्ट्राच्या सीमा भेदून ती संबंध पंजाब बंगाल पर्यंत पोहोचलेली होती आणि संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं राजकीय आणि वैचारिक नेतृत्व हे महाराष्ट्राकडे होतं आणि त्यातूनही ते लोकमान्य टिळकांकडे होतं. आत्ताचा संदर्भ मी जो भाषणाच्या सुरुवातीला म्हटला तो हा की 1920 नंतर आता आपण 1997 सालमध्ये आहोत. गेल्या 77 वर्षामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरती अजिबात कुठेही कोणत्याही स्वरूपात नाहीये. 1920 ते 1947 म्हणजे 1920 पर्यंत जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सर्व पाश्चिमात्य अभ्यासकार, पाश्चिमात्य इतिहासकार, पाश्चिमात्य संशोधक आणि अर्थातच भारतातले सर्व संशोधक किंवा स्वातंत्र्य चळवळीतले लोक हे सगळे जे उल्लेख करताना दिसतात ते महादेव गोविंद रानड्यांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत आगरकर आणि फुले सुद्धा यांचा विचार करताना आढळतात. ते असं म्हणतात की इतक्या मोठ्या प्रमाणावरती, इतक्या व्यापक प्रमाणावरती विविध अंगातनं राजकीय विचाराची एक प्रचंड मोठी भट्टीच महाराष्ट्रामध्ये चालू होती. म्हणजे लोकहितवादी होते, टिळक होते, आगरकर होते, विष्णू शास्त्री होते, माधव गोविंद रानडे होते, फुले होते आणि असं संपूर्ण केव्हा सुरू झालं होतं तर किती कमी अवकाशात. जे पहिलं वर्तमानपत्र दर्पण ते पण महाराष्ट्रात सुरू झालं होतं 1832 साली. म्हणजे 1818 साली पेशवाई बुडाल्यानंतर 14 वर्षामध्ये दर्पण सुरू झालं होतं आणि पेशवाई बुडाल्यानंतर काही वर्षातच आपल्याला लोकमान्य टिळकांचा जन्म आणि त्या काळातच आपल्याला दिसतं की त्यांचा जन्म झाला आणि 1 वर्षानेच त्याच्यानंतर 1857 बंड झालाय आणि त्या बंडापेक्षा काही प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा मोठा हात आहे. 1857 बंड महाराष्ट्रापर्यंत हात असलेलं आपल्याला दिसतं, म्हणजे नानासाहेब पेशवे त्याच्यात दिसतात, परंतु त्याच्यामध्ये 1857 बंडात तुम्हाला दक्षिणेकडचं कोणी दिसणार नाही. म्हणजे केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक या प्रांतातलं 1857 बंडामध्ये प्रामुख्याने कोणीच नव्हतं असं नव्हे, प्रामुख्याने कोणी नव्हतं. 1920 ते 1997 या काळामध्ये, या 77 वर्षामध्ये महाराष्ट्राचं कोणी नसावं राजकीय पटलावरती देशाच्या, की ज्याचा प्रभाव संबंध राष्ट्रीय वैचारिक परंपरेवरती आहे किंवा राजकीय आत्ताचा जो विचार चालू आहे त्याच्यावरती आहे किंवा धोरणांवरती आहे. आणि 1920 पर्यंत मात्र फक्त महाराष्ट्राचा आणि नंतर बंगाल आणि पंजाब आणि त्या थोड्याशा प्रमाणात उत्तर प्रदेशचा संस्कार आहे, ही घटना एकदम अशी का झाली आणि 1920 नंतर आपल्याला तशा प्रकारे एकाही मराठी माणसाचं नाव का दिसत नाही, या प्रश्नाचं मला तरी उत्तर मिळालेलं नाही. 1920 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव की ज्यांची स्फूर्ती, ज्यांच्याकडून स्फूर्ती सुभाषचंद्र बोसांनी घेतली असं ते म्हणतात, तेही महाराष्ट्रातले. सगळ्या समाज सुधारणांचा जो विचार आहे तोही मुख्यतः महाराष्ट्रात आहे, महादेव गोविंद रानडे आणि आगरकरांकडे. जो काही राष्ट्रवादी विचार, त्यावेळचा राष्ट्रवादी स्वातंत्र्याचा विचार आहे तोही महाराष्ट्राकडे, म्हणजे लोकमान्य टिळकांकडे. इतकंच काय तर त्यावेळचा जो मार्क्सवादी विचार आहे, जो मार्क्सलेनिनवादी विचार म्हणून मांडला जातो, त्याचा सुद्धा पहिला पुरस्कार, त्याचा सुद्धा पहिलं समर्थन हे लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. काकासाहेब खाडीलकरांनी त्याच्यावरती मोठमोठे लेख केसरीमध्ये त्यावेळेच्या लिहिले आणि ते स्वतः टिळकांनीच त्यांना लिहायला सांगितले होते की रशियामध्ये जी क्रांती झालेली आहे आणि ती सुद्धा कुठची, तर 1905 सालची क्रांती, 1917 नव्हेच 1917 सालच्या क्रांतीनंतर अजून लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये त्या रशियन क्रांतीविषयी लेख लिहिले गेले. म्हणजे तुम्ही कोणताही वैचारिक दृष्टिकोन घेतला, दहशतवादी घेतले, हिंदुत्ववादी, जहाल हिंदुत्ववादी घेतले, जहाल संस्कृतीवादी घेतले, जहाल काँग्रेसवादी घेतले, मवाळ काँग्रेसवादी घेतले आमदार गोखलेंसारखे, तरी ते महाराष्ट्रात आहे. म्हणजे गांधीजी सुद्धा काय म्हणतात, माझे गुरु कोण, नामदार गोखले. सुभाषचंद्र बोस म्हणतात, मी कोणाकडनं स्फूर्ती घेतली, सावरकर. पंडित नेहरू काय म्हणतात, मला सगळ्यात स्फूर्तीस्थान कोण आहे, तर लोकमान्य टिळक. त्यामुळे पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना इकडे लोकमान्य टिळक स्फूर्तीस्थान वाटतात, महात्मा गांधींना नामदार गोखले वाटतात, तर सुभाषचंद्र बोसांना सावरकर वाटतात. पण 1920 नंतर जर तुम्ही नावं पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुभाषचंद्र बोस आहेत, वल्लभभाई पटेल आहेत, मौलाना अब्दुल कलाम आझाद, पंडित नेहरू आहेत, पण महाराष्ट्रातलं एकही नातं नाही, एकही तुम्हाला नेतृत्व दिसत नाही. ही घटना काय घडावी हे मला माहिती नाही, परंतु एक मात्र निश्चित की 1920 पर्यंतचा काळ संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशामध्ये गाजवणारं एक उत्तुंग असं नेतृत्व संबंध देशाला त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी दिलं आणि आज आपल्याला लक्षात येत नाही, परंतु आजच्या कित्येक राजकारणाच्या चर्चा हा लोकमान्य टिळकांनी दिलेल्या संकल्पनांमधनं चालू असतात. त्या संकल्पनांचे आता अर्थ बदललेले आहेत, त्या संकल्पनांचे संदर्भ बदललेले आहेत, त्या संकल्पनांनी जे नवीन आपल्याला मांडणी करण्याचं सामर्थ्य त्या लवचिकतेमध्ये दिलं ती लवचिकते सगळे आता बदलले आहेत. परंतु ते बदललेले असले तरी त्याचा आपण मूळ काढायला गेलो, ते मूळ काढायला गेलो की आपण टिळकांपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि त्या टिळकांपर्यंत आपण जाऊन पोहोचतो याचं कारण असं आहे की मूलभूत विचार हा फक्त 1920 पर्यंत झालेला आहे आणि त्याच्यानंतर जी झालेली ती फक्त कृती झालेली आहे, अंमलबजावणी झाली आहे किंवा अंमलबजावणी झालेली नाही, परंतु मूलभूत राजकीय विचार हा लोकमान्य टिळकांपर्यंत झालेला आहे, जो माझ्या भाषणाचा आजचा विचार आहे. लोकमान्य टिळकांचा राजकीय विचार हा मला विषय दिलेला आहे. त्याचं कारण कदाचित संयोजकांच्या मनातही त्याच्यानंतर 1920 नंतर अशा प्रकारचा मूलभूत तात्विक राजकीय विचार असा झालेला नाही, नंतर खूप कृती झालेली आहे, सत्याग्रह झालेले आहेत, परंतु मूलभूत राजकीय विचार हा 1920 पर्यंत झालेला आहे. हे ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला आपण त्याचे आजूबाजूचे निकष बघणं आवश्यक आहे. ज्यावेळेला आपण राजकीय विचार अशी एक संकल्पना म्हणतो किंवा राजकीय विचार म्हणजे काय, लोकमान्य टिळकांचा राजकीय विचार हा राजकीय विचार ही काय चीज आहे, शिवाजीच्या काळात काय राजकीय विचार होता, ज्ञानेश्वरांच्या काळात त्याच्या अगोदर 400 वर्ष काय राजकीय विचार होता, त्याच्या अगोदर 500 वर्ष राजकीय विचार काय होता, शंकराचार्यांच्या काळामध्ये राजकीय विचार काय होता, असं करत करत आपण जे चाणक्यापर्यंत गेलो होतो, आपण असं म्हणतो चाणक्याने केला तो राजकीय विचार, मला वाटतं तशी चूक आपण करता कामा नये. चाणक्याने जो केला तो राजकीय विचार नव्हता, ते डिप्लोमसी होती, ज्याला मूलभूत फिलॉसॉफिकल अँड पॉलिटिकल थॉट इन द प्रोसेस ऑफ बिल्डिंग अप ऑफ आयडियॉलॉजीज असं ज्याला म्हटलं जातं सोशियोलॉजी ऑफ पॉलिटिक्स मध्ये. म्हणजे काय तर विचारसरणी जन्माला आल्यानंतर त्या संदर्भात असलेला राजकीय विचार. पूर्वीच्या काळामध्ये असा विचारसरण्यांचा प्रचंड मोठा घनघोर संघर्ष होता, निरनिराळ्या प्रवृत्ती होत्या, निरनिराळी राज्य होती, त्या राज्यांचे निरनिराळे हितसंबंध होते, त्या राज्यांचे निरनिराळे स्वतःचे काही काही स्वार्थ होते राजांचे किंवा त्या राज्यांचे, आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या राज्याचा विकास करायला, विस्तार करायला, आपलं राज्य टिकवून ठेवायला, आपलं राज्य समर्थ करायला म्हणून जो काही विचार डिप्लोमॅटिक पद्धतीने मुत्सदेगिरी पद्धतीने मांडला जात असे त्याचा सर्वसाधारणपणे राजकीय विचार म्हणून त्यावेळेला म्हटलं जात असे. लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती, त्यामुळे जुन्या कोणत्याही शिवाजीच्या काळाची सुद्धा किंवा ज्ञानेश्वरांच्या काळाची किंवा शंकराचार्यांच्या काळाची कोणत्याही काळाची तुलना लोकमान्य टिळकांच्या काळाशी होऊ शकत नाही, आणि त्या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळकांचा काळ हाच एक अद्वितीय, एक युनिक असं म्हणता येईल अशा प्रकारचा काळ होता. आणि त्या काळाचे सर्वच्या सर्व संस्कार टिळकांनी टिपकाग्दासारखे स्वतःमध्ये पूर्णपणे टिपून घेतलेले होते, आणि ते टिपून घेतल्यानंतर त्याच्यावरती स्वतःच्या सर्जनशीलतेने काही नवीन असे वेल त्याच्यावरती बांधलेले होते, वैचारिक वेल बांधलेले होते. त्यामुळे तो आपल्याला काळ आणि तो राजकीय विचार हे दोन्ही एकमेकांच्या संबंधात समजावून घ्यायला पाहिजे. मुख्य मुद्दा म्हणजे असा की 1920 साली टिळक वारले आणि 1856 साली जन्माला आले. हा जो काळ आहे या काळामध्ये टिळकांचा राजकीय विचार एकच नाहीये. 1876 साली ज्यावेळे ते 20 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांच्या मनात असलेला राजकीय विचार, 1896 साली म्हणजे त्याच्यानंतर 20 वर्षांनी ज्यावेळेला ते प्रत्यक्ष गणेशोत्सव किंवा शिवजयंती उत्सव हे कार्यक्रम त्यांनी अंगीकारायला सुरुवात केली होती त्या काळातला त्यांचा विचार, त्याच्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1906 सालच्या सुमारला असलेला त्यांचा राजकीय विचार, 1907 सुरत काँग्रेसच्या वेळेला असलेला विचार, मंडालेला गेल्यानंतर आणि मंडालेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेला राजकीय विचार, आणि 1914-15 मध्ये ज्यावेळेला ते परत आले त्यावेळेला महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशातच एक गांधीजींचं नेतृत्व नुकतंच कुठे उदयाला लागलेलं होतं, परंतु त्यांची गांधीजींची सगळ्या देशाला त्यावेळेला ओळखही नव्हती. आणि त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला टिळक मंडळातनं परत आले त्यावेळेला देशाचा स्वातंत्र्य लढा हा व्यापक प्रमाणात पसरलेला होता आणि नवीन नवीन नेतृत्व ठिकठिकाणी उदयाला यायला लागलेलं होतं, म्हणजे आणखीन नवीन विचारसरण्या समोर यायला लागल्या होत्या. त्यामुळे 1876 1896 1907 1914 इतकंच काय, 1917 रेशन क्रांती झाल्यानंतर ते आणि 1919 जालियनवाला बागेची कत्तल झाल्यानंतरचे टिळक असं 1920 पर्यंतचे टिळक म्हणजे एका लाईन मध्ये एका सरळ रेषेमध्ये आपल्याला आजमावता येणार नाही. ते सतत अशी उंच जाणारी रेष आहे आणि ती उंच जाणारी रेष आहे ती एकदम कधी कधी वेगाने प्रचंड प्रमाणावर उंच जाते आणि त्याच्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की टिळक आपले आहेत. आणि कोणाकोणाला वाटतं टिळक आपले आहेत, तर जहाल हिंदुत्ववादी जे आहेत त्यांनाही वाटतं टिळक आपले आहेत. जे जहाल दहशतवादी आहेत म्हणजे स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातनं दहशतवादी, आत्ताच्या खलिस्तानच्या किंवा काश्मीरच्या दहशतवादाच्या संदर्भात नव्हे, जहाल राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातनं जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्यांसुद्धा टिळक आपले वाटतात. जे मवाळ आहेत त्यांना सुद्धा काही प्रमाणात टिळक आपले वाटतात, कारण त्यांना असं वाटतं की टिळकांनी त्या प्रकारच्या दहशतवादाला जसं उत्तेजन द्यायला हवं होतं अशी दहशतवाद्यांची अपेक्षा होती, तसं त्यांनी दिलं नाही, प्रत्यक्षात त्यांनी काही प्रमाणात त्यांना थोपवून धरले. म्हणून काही मवाळांनाही ते जवळचे वाटतात आणि जे पुरोगामी क्रांतिकारक मार्क्सवादी त्यांनाही ते जवळचे वाटतात. म्हणजे एका बाजूने मार्क्सवादी आणि दुसऱ्या बाजूने कट्टर हिंदुत्ववादी या दोघांनाही, आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस आणि टिळक आणि पंडित नेहरू आणि टिळक, कॉम्रेड डांगे आणि टिळक, या सगळ्यांना शेवटी विचार असा मूळ काढायला गेलं की परत सगळं ते लोकमान्य टिळकांपर्यंत मूळ येतं. तर मग याचं रहस्य काय, असं तर काही होऊ शकत नाही एकच मनुष्य एकाच वेळेला कट्टर हिंदुत्ववादी आणि मार्क्सवादी आहे, हे तर शक्य नाही. मग तरी टिळकांच्या बद्दल असा आदर किंवा ही भावना दोन परस्पर विरोधी आज राजकीय विचार मांडणाऱ्या लोकांमध्ये कशी. अजून एक गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आत्ता स्वदेशीच्या बद्दल बरीच चर्चा आपण ऐकत होतो, या स्वदेशी बद्दल जी चर्चा करताना जे कट्टर स्वदेशीवादी आहेत त्यांनीही टिळकांचा उल्लेख दिला. आणि गंमत म्हणजे अलीकडे डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळेला मुंबईला एका भाषण द्यायला आले होते त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंगांनी लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीचा नवा अर्थ समजून सांगताना त्यांनी असं म्हटलं की लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा या संबंध महाराष्ट्रामध्ये अशी घोषणा केली की मला जर केसरीचं सर्क्युलेशन वाढवायचं असेल तर केसरी अधिक प्रमाणात छापायला हवा, केसरीचा अधिक प्रमाणात छापायचा असेल आणि त्या संबंधातलं तंत्रज्ञान जर मला भारतामध्ये उपलब्ध होणार नसेल तर ते मी इंग्लंडमध्ये ज्या देशाच्या विरुद्ध मी लढतोय त्याच्याकडे जाऊन घेणार आहे. आणि त्या केसच्या निमित्ताने ते तिकडे गेले, पण त्यांनी ब्रिटनमधनं सगळी टेक्नॉलॉजी, ब्रिटनमधली लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी प्रिंटिंग मधली ती आणली आणि त्यावेळेला तिथल्या लोकांची चर्चा केली की आपल्याला कोणत्या प्रकारचा करार या पद्धतीचा करता येईल. आणि जेव्हा त्यांना इथे आल्यानंतर काही लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही शत्रू पक्षाच्या देशात ज्यांचं आपल्यावर राज्य ज्यांना तुम्ही घालवून टाकताय अशांच्या देशात त्यांच्याच व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांचीच यंत्रणा आत्ताच जी आहे केसरीमध्ये अजूनही ती तिकडची मशिनरी आहे, आणि तिकडे जाऊन तुम्ही नुसती मशिनरीची चर्चा नाही केली, तुम्ही काही तिकडून जर्मन मशीन आणण्याची चर्चा केली इंग्लंडमध्ये जाऊन, त्यामुळे काही मशीन जर्मनची पण आहे. म्हणजे जर्मन आणि ब्रिटनची यंत्रणा आपल्याकडे असायला हवी असं तुम्हाला वाटतं, त्याची चर्चा तुम्ही इंग्लंडमधल्या लोकांशी केली. आणि नुसती तेवढीच केली नाही त्यांनी, त्यांनी ब्रिटनमधल्या लेबर पार्टी बरोबर तिथले संबंध बांधले, ब्रिटनमधल्या लेबर पार्टी बरोबर संबंध बांधले आणि एका सभेमध्ये चक्क बर्नार्ड शॉ होते त्या सभेमध्ये त्यांनी सगळं आवाहन केलं की आमच्या स्वातंत्र्य लढ्याला तुम्ही सगळ्यांनी का पाठिंबा दिला पाहिजे. जर आता असं मी म्हटलं की लोकमान्य टिळक हे आधुनिक अर्थाने राष्ट्रवादी, आधुनिक अर्थाने कट्टर राष्ट्रवादी, आधुनिक अर्थाने जागतिकीकरणाचे समर्थक होते, तर ते अनेकांना धक्कादायक वाटेल, परंतु नेमका हाच संदर्भ डॉक्टर मनमोहन सिंगांनी मुंबईच्या अलीकडच्या एका भाषणात दिला होता. ते असं म्हणले की स्वदेशीचे दोन अर्थ आहेत, एक सगळं मी माझ्याच घरात करीन, मी कोणाचाही कसलाही मिंदा राहणार नाही, जर माझ्या गावामध्ये किंवा माझ्या देशामध्ये जर अमुक गोष्ट पिकत नसेल तर मी खाणार नाही, माझ्या गावात तांदूळ होत नाही, माझ्या देशात तांदूळ होत नाही, तर मी तांदूळ खाणार नाही, मी फक्त गव्हाचेच पदार्थ खाईन किंवा उलट जे काय असेल ते, मी माझं पूर्णपणे स्वावलंबी असेल, मला कोणाचं काही देणं असता कामा नाही, मी कोणाच्या वरती अवलंबून असता कामा नाही, माझ्याकडे जे असेल त्याच्यातच मी भागवणार, कोणाचाही मिंद असणार नाही. हा एक स्वदेशीचा अभिमानी आणि काही प्रमाणात चांगला अर्थही असू शकतो. दुसरा स्वदेशीचा अर्थ असा असू शकतो की मी तुझा मिंदा असणार नाही, परंतु माझ्याकडे जे आहे आणि माझ्याकडे जे नाही ते माझ्याकडे जे आहे ते तुला विकून मी जे माझ्याकडे नाही आहे ते मिळवून मी अधिक समर्थ होईल. म्हणजे मी माझ्याकडच्या असलेल्या क्षमता, माझ्याकडच्या असलेल्या उत्पादन क्षमता, माझ्याकडच्या असलेल्या वस्तूंच्या निर्मितीच्या क्षमता, माझ्याकडे असलेलं ज्ञान, माझ्याकडे असलेलं तंत्रज्ञान, माझ्याकडे असलेली माहिती, ही सगळी मी तुम्हाला विकीन आणि त्याच्या बदल्यात माझ्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या घेईन, आणि अशा पद्धतीने मी माझ्या स्वदेशीच्या म्हणजे माझ्या स्वावलंबनाचा विचाराचा विस्तार करेन, लवचिकपणाने विस्तार करेन. मी माझ्याकडे आहे तेवढ्यापुरताच, त्याच्यापुरता स्वदेशीचा विचार करणार नाही. डॉक्टर मनमोहन सिंगांनी हा ज्यावेळेला संदर्भ मुंबईच्या त्या भाषणामध्ये दिला, त्यावेळेला तिथे जे काही टिळकवादी होते किंवा आत्ताचे स्वदेशीवादी होते त्यांना एकदम चकवून गेल्यावर, कारण ती सभा संपल्यानंतर त्यांनी मनमोहन सिंगांना थोडासा घेराव घातला एक प्रकारचा, आणि त्यांना विचारलं तुम्ही असं कसं म्हणता, लोकमान्य टिळक तर स्वदेशीवादी आहेत आणि तुम्ही तर उदारीकरणाचे बाजूचे आहेत. तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्या मंडळींनी, ते मराठी होते अर्थात त्यांना विचारणार आहे, तुम्ही सगळ्या मंडळींनी टिळकांच्या राजकारणाचा भरपूर अभ्यास आणि विचार केलाय, तुम्ही कोणी टिळकांच्या अर्थकारणाकडे अजिबात लक्ष दिलेलं नाहीये, आणि टिळकांनी सांगितलेलं अर्थकारण हा त्यांच्या स्वदेशीच्या आणि हा त्यांच्या राजकारणाचा सर्वात महत्वाचा घटक आहे, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर भारताला जर स्वावलंबी, समर्थ, पूर्णपणे सार्वभौम राहायचं असेल तर नव्या जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये उतरणं आवश्यक आहे. किंबहुना त्यांनी त्याला सांगितलं तुम्ही गीता रहस्यच वाचा अर्थकारण तुम्हाला वाचायचं असेल तर, आणि त्यांनी सांगितलं की त्यांना गीता समजवून सांगण्यासाठी मॅक्स मुल्लर काय म्हणतोय सांगायची काही गरज नव्हती, ते असं सांगू शकले असते की ज्ञानेश्वरीमध्ये कुठे काय दुसऱ्या कोणत्या पाश्चिमात्य विचारवंताचं सांगितलंय, कुठच्या पोर्तुगीज विचारवंतावर सांगितलंय, कुठच्या मुस्लिम विचारवंत, मुस्लिम तर विचारवंत होते, त्यांचं काय सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये नाही. परंतु गीता रहस्यामध्ये सतत जे त्यावेळचे पंडित होते, पाश्चिमात्य पंडित होते, मोठमोठे विचारवंत होते, आर्थिक विचार करणारे होते, सामाजिक विचार करणारे होते, राजकीय विचार करणारे होते, त्या सगळ्यांचा आढावा घेतलाय आणि तो आढावा घेऊन प्रत्युत्तर दिलंय, आणि मग त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून गीतेचा असा अर्थ लावला तर तुमच्या या तत्वज्ञानातल्या या मुद्द्यापेक्षा हा मुद्दा आमचा पुढे आहे, अधिक प्रगत आहे, अधिक चांगला आहे, अधिक विचार करण्यावर काय अधिक उपयुक्त आहे वगैरे. परंतु त्यांनी ते आव्हान वैचारिक पातळीवरती घेतलं होतं, आणि ते वैचारिक पातळीवरती घेताना त्यांनी युरोपियन विचारवंतांचा, फक्त ब्रिटिश नव्हे, केवळ बेंथॅम नव्हे, मॅक्स मुलर सारख्या, त्यांनी फक्त ब्रिटिश विचारवंतांचाच नव्हे तर तमाम युरोपियन विचारवंतांचा त्यावेळेला आढावा घेऊन त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडण्याचं त्यांना कारण काय होतं, ते पगडी उपरणं धोतर नेसणारा मनुष्य, उत्तम संस्कृत असलेला, इथल्या संपूर्ण वेद उपनिषदांचा चांगला अभ्यास असलेला, त्यांना काहीच गरज नव्हती पाश्चिमात्य पंडितांना, कारण पाश्चिमात्य पंडित काही गीतारहस्य वाचणार नव्हते, पाश्चिमात्य पंडित गीतारहस्याचा अभ्यास करून टिळकांना उत्तर द्यायला नव्हते, गीतारहस्य हे ताबडतोबीने काही स्वातंत्र्य लढ्याचं हत्यार नव्हतं, गीतारहस्य वाचून कोणी स्वातंत्र्य लढ्यात उतरणार नव्हता, गीतारहस्य वाचून मी स्वातंत्र्य लढ्याला प्रवृत्त झालो असं म्हणायचा काही प्रश्न नव्हता, केसरीचे आग्रलेख वाचून मी स्वातंत्र्य चळवळीत उतरलो असं म्हणू शकतील लोक, पण गीतारहस्य वाचून मी स्वातंत्र्य चळवळीत पडलो असं नाही, मी स्वातंत्र्य चळवळीत पडल्यानंतर त्याला फिलॉसॉफिकल बेस काय असावा तो मला गीतारहस्यात मिळाला असं म्हणणारे लोक तुम्हाला खूप भेटतील. परंतु पहिला जो मी प्रेरित झालो स्वातंत्र्य लढ्यात उतरायला तो टिळकांचं भाषण ऐकून, टिळकांचे अग्रलेख वाचून, टिळकांचे लेख वाचून हीच प्रतिक्रिया, त्याच्यानंतर कारण गीतारहस्य खूपच नंतर लिहिलेलं आहे. पण जे काही आपला एकूण वैश्विक विचार आहे, जे काही आपल्या आजूबाजूचं जीवन आहे, जे काही आत्ता जगात घडतंय, जे काही आत्ता त्या क्षणाला जगात राजकारण घडतंय, त्या सगळ्या राजकारणाचा वेध इथल्या फिलॉसॉफिकल फाउंडेशन्स मधून घ्यायचा, इथल्या मूळ तात्विक विचाराच्या बैठकीतनं घ्यायचा आणि त्याला आव्हान द्यायचं, ही या भूमिकेतनं त्यांनी गीतारहस्य लिहिलं. गीतारहस्य त्यांनी केवळ तत्व भारतीय तत्वज्ञानाचं श्रेष्ठत्व पटवणं एवढाच किंवा स्वातंत्र्य चळवळीचा नुसता संदर्भ देण्यापुरतं महत्वाचं नव्हतं, तर सबंध जागतिक प्रक्रिया जी आहे ती स्वतःच सामावून घेऊन आपण त्याच्या वरती उभं राहू शकलो पाहिजे, त्याच्यात मिसळून जाऊ शकलो पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं सर्व श्रेष्ठत्व आणि सार्वभौमत्व व्यक्त करू शकलो पाहिजे. वैचारिक फिलॉसॉफिकल सॉव्हरेनिटी, आपण आता नॅशनल सॉव्हरेनिटी बद्दल बोलतो, पॉलिटिकल सॉव्हरेनिटी बद्दल बोलतो, पण फिलॉसॉफिकल सॉव्हरेनिटी ही फिलॉसॉफिकल सॉव्हरेनिटी म्हणजे तात्विक सार्वभौमत्व, हा विचार घेऊन, हा कॉन्सेप्ट घेऊन त्यांनी गीतारहस्याची मांडणी केली. आणि त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की मी डॉक्टर मनमोहन सिंगाचा तेवढ्यापुरता पूर्णपणे समर्थक आहे की लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीचा अर्थ संकुचित करून
भारताला भारताच्या सीमेपर्यंत ठेवायचं नाही तर त्याला जागतिक सीमाही कमी पडतील अशा पद्धतीने पलीकडे घेऊन जायचं असा त्यांचा विचार होता. आणि तो त्यांनी फक्त विचार मांडला नव्हे तर त्यांनी तो व्यवहारात आणायला सुरुवात केली होती. आणि म्हणून 1876-77 चे टिळक, 1897 चे टिळक, 1907 चे टिळक, 1914 चे टिळक, 1917 टिळक आणि 20 चे टिळक असा वेगवेगळे प्रवाह आहेत. ते वेगवेगळे विचार आहेत आणि ते वेगवेगळे विचार याचा अर्थ एकमेकांपासून फारकत झालेले नाही, ते उत्क्रांत झालेले आहेत, ते विकसित झालेले आहेत. एका विचारावरती जसं लगोरी लावायची तसं एका विचारावरती दुसरा आहे, दुसऱ्यावरती तिसरा आहे, तिसऱ्यावरती चौथा असे ते विचार आहेत. ते विकसित झालेले विचार आहेत. मधलीच एखादी लगोरीची पट्टी काढून जशी चालणार नाही तसा मधलाच एखादा विचार त्यांचा काढून चालणार नाही. कारण त्यांना अभिप्रेत असलेला हिंदुत्ववाद त्यांनी जो 1876-1897 काळामध्ये प्रकाशाने मांडला तो आपल्या आयडेंटिटीचा, ब्रिटिश आणि युरोपियन आयडेंटिटीने जे आक्रमण केलं होतं त्याला आव्हान देण्याच्या दृष्टिकोनात नव्हता. तो इंडियन आयडेंटिटी इन द फॉर्म ऑफ हिंदू फिलॉसॉफी किंवा वेदिक फिलॉसॉफी अशा पद्धतीने तो मांडलेला होता. त्यांना आत्ताच्या दृष्टिकोनातून जो हिंदुत्ववाद मांडतात तसा त्यांनी तो मांडलेलाच नाहीये. त्यांनी तो फिलॉसॉफिकल पातळीवरती आणि व्यवहारात आपली सोशल आयडेंटिटी ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं, म्हणून त्याच्या त्याचे जे आविष्कार आहेत ते एका प्रमाणामध्ये गणेशोत्सव आहेत, शिवजयंती आहेत, हे त्याचे आविष्कार आहेत, हे त्याचे व्यावहारिक सामाजिक सांस्कृतिक आविष्कार आहेत. फिलॉसॉफिकल पातळीवरती ही वॉज ट्राईंग टू एस्टॅब्लिश अन आयडेंटिटी, आयडेंटिटी टू इंडिया, टू इंडियन्स, नुसतं महाराष्ट्रीयन सुद्धा नव्हे. आणि ती इंडियन आयडेंटिटी होती, भारतीय आपली ओळख होती आणि म्हणून ते भारताचं नेतृत्व करू शकत होते. कारण त्यांचा विचार जो होता तो वैश्विक होता आणि संबंध भारताला एक भारताची नवीन ओळख युरोपला करून देणारा होता. आणि म्हणून भारताचं नेतृत्व महाराष्ट्राकडे होतं. कोणतंही नेतृत्व, शेतकऱ्यांची संघटना तुम्ही किती मोठी बांधली, कामगारांची संघटना तुम्ही किती मोठी बांधली, पक्ष किती उत्तम प्रकारे बांधला, पक्षाचा सेक्रेटरी म्हणून तुम्ही किती उत्तम काम केलं किंवा तुम्ही किती वर्ष पंतप्रधान होता म्हणून तुम्ही राष्ट्रीय नेते होऊ शकत नाही. तुम्ही 10-10 वर्ष जरी पंतप्रधान राहिले तरी तुम्ही राष्ट्रीय नेते व्हालच असं नसतं. पण तुम्ही एक फिलॉसॉफिकल फाउंडेशन जर दिलं असेल, त्याला राष्ट्रीय विचाराला जर एक फिलॉसॉफिकल फाउंडेशन दिलेलं असेल तर तुम्ही राष्ट्रीय नेते. यातलं कोणतंही पद नसताना, कोणत्याही प्रकारची शेतकरी कामगारांची किंवा मध्यमवर्गाची किंवा व्यापाऱ्यांची संघटना न बांधता आणि कोणतेही पंतप्रधान पद वगैरे असं न घेता तुम्ही राष्ट्रीय पुढारी होऊ शकता. कारण तुमची वैचारिक झेप ही राष्ट्रीय आहे, फिलॉसॉफिकल आहे, फंडामेंटल आहे, बेसिक आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला लोकमान्य टिळकांचा विचार करायला हवा. हा विकास कसा झाला त्यांच्या विचारात आणि तो जो त्यांच्या विचारामध्ये विकास होत गेलेला आहे 1856-1920 या काळामध्ये, तो विकास केवळ त्यांच्या अंतर्गत, ज्याला एनर्जी म्हणूया किंवा ऊर्जा म्हणूया, त्या अंतर्गत ऊर्जेत झालेला नाही तर आजूबाजूला जगात जे घडत होतं त्या घटनांचा वेध घेत झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की ज्या वेळेला त्यांना सहज शक्य होतं की जर आपण हिंदू आयडेंटिटी एस्टॅब्लिश करतोय, जी सुरुवातीला त्यांची आयडेंटिटी होती, म्हणजे मुख्यतः त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल कोणते वाद प्रचलित होते. टिळक ज्यावेळेला तरुण वयात आले, म्हणजे 1876 साली जेव्हा 20 वर्ष झाले तेव्हा कोणकोणते वाद प्रचलित होते, ते एका बाजूला वासुदेव बळवंत फडके उतरलेले होते सशस्त्र लढ्यामध्ये, दुसऱ्या बाजूला माधव गोविंद रानडे न्यायमूर्ती होते आणि ते काही निवेदन करत होते, फिलॉसॉफिकल विचार मांडत होते. तिसऱ्या बाजूला तिकडे फुले त्या सुमाराला रेल्वे कामगारांच्या चळवळी बांधत होते आणि शेतकऱ्यांना आणि त्यावेळच्या अस्पृश्यांना किंवा त्यावेळच्या दलितांना एकत्र आणत होते. अजून एक चौथा विचार होता, तो म्हणजे ज्याला समाज सुधारणेचा विचार म्हणता येईल, तो समाज सुधारणेचा विचार चालू होता. आणि पाचवा ज्याला उदार राष्ट्रीयवाद असं म्हणता येईल, म्हणजे उदार राष्ट्रीय लोकशाहीवाद असं म्हणता येईल, तो युरोपमध्ये आणला तोही होता. म्हणजे उदार राष्ट्रीय लोकशाहीवाद, सामाजिक सुधारणावाद, कठोर हिंदुत्ववाद, कठोर दहशतवाद अशा सगळ्या विचारसरण्या त्यांच्या आजूबाजूला होत्या. आणि त्यांना प्रश्न पडला असेल काही तरुण आहेत की कोण बरोबर आहे, जसं आपल्याला कित्येक वेळेला पडतो की 3-4 लोकांचं आपल्याला पटतं की हाय म्हणतो याच्यात तथ्य आहे, तोही म्हणतो त्याच्यात तथ्य आहे, पण आपण एकदम 3-4 लोकांचं तथ्य आहे म्हणून 3-4 लोकांना मत देत नाही, मत आपण एकाच पक्षाला देतो. आणि त्यावेळेला आपण म्हणतो की त्यातल्या त्यात हा सगळ्यात रेलेव्हंट विचार मला वाटतो, जो काही ज्या काही पक्षाचा किंवा ज्या काही पुढाऱ्याचा आपल्याला पटत असेल तो आपण निवड करतो, त्यातल्या त्यात एक निवडतो. टिळक ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला काही जन्मालाच काही एकदम प्रकांड पंडित नव्हते, ते विकसित होत झालेलं बुद्धिमत्ता ते असल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर प्रश्न होते की यातल्या कोणती विचारसरणी बरोबर आहे.
आणि त्या सगळ्या विचारसरणींमध्ये काही काही तथ्य वाटणार जर असेल तर कशा प्रकारे त्याचं इंटिग्रेशन केलं पाहिजे, इंटिग्रेशन करताना कोणता भाग टाकून दिला पाहिजे, आणि तो टाकून देताना सुद्धा तो भाग टाकून दिल्यानंतर जर असं वाटलं की त्या भागातला कुठचा तरी एक, ते टाकून दिलेल्या भागातला कुठचा तरी एक घटक या संपूर्ण व्यापक राष्ट्रीय चळवळीशी आपल्याला जोडून घेता येईल, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याशी जोडून घेता येईल, तर तो परत घेताही आला पाहिजे, ही लवचिकता वैचारिक आणि व्यावहारिक आणि राजकीय त्यांच्या संपूर्ण राजकीय विचारात आहे. आणि म्हणून सर्व विचारांच्या लोकांना वाटतं की टिळक आपले आहेत. या 5-6 विचारसरणी ज्यावेळी त्यांच्या आजूबाजूला होत्या आणि सर्वसाधारणपणे अशी एक मांडणीची पद्धत दुर्दैवाने आपल्याच मराठी विचारवंतांनी जवळजवळ 50 ते 60 वर्ष इकडे राबवलेली आहे, जी मला व्यक्तिशः अत्यंत लांछनास्पद वाटते, कारण तसं ते नाहीये. ती लांछनास्पद अशासाठी वाटते की असा एक विचार म्हणतो की टिळक सामाजिक सुधारणांच्या विरुद्ध होते आणि दुसरा गण असं म्हणतो की टिळक कट्टर राष्ट्रवादी असल्यामुळे सामाजिक सुधारणा या सेकंडरी मानत होते. या टाईपचा आणि अजून एक विचार म्हणतो ते कट्टर हिंदुत्ववादी होते, त्यामुळे पुरोगाम्यांचे ते अलीकडचा पुरोगामी विचार म्हणून मानला जातो, ते पुरोगामी विचारचे ते शत्रू होते. अशा प्रकारच्या मांडणीत जर आपण एका व्यक्तीची आणि त्याच्या कुठच्या तरी एका लेखाची, म्हणजे 1876 जर त्यांचा एखादा लेख घ्यायचा, 1881 साली केसरी स्थापन झाला त्यावेळेचा एखादा लेख घ्यायचा आणि त्या लेखाची छाननी 1997 किंवा 95 किंवा 1974 संदर्भ देऊन त्यावेळेला त्या परिस्थितीच्या वरती भाष्य करायचं, ही माझ्या मते फार अन्याय गोष्ट आहे त्या विचारवंतावरती आणि त्या व्यक्तीवरती, कारण त्या व्यक्तीचे आणि त्या विचाराचे संदर्भ आणि संबंध हे तातडीने आजूबाजूच्या परिस्थितीशी निगडीत असतात. तातडीने ताबडतोब मला आत्ता काय करणं आवश्यक आहे, जर जास्तीत जास्त समाज माझ्याबरोबर घ्यायचा असेल तर मला आत्ता तातडीने करणं काय आवश्यक आहे, या दृष्टिकोनातून तो विचार करायचा असतो. त्याच्यामध्ये काही व्यवहार बघायचा असतो आणि तो व्यवहार बघताना त्या व्यवहाराच्याच जाळ्यात आपण अडकून पडत नाही ना, तो संघर्ष त्या व्यवहारातच अडकून पडून त्याचं बेसिक लार्जर फ्रेमवर्क जे आहे ते निसटून जात नाही ना, असा विचार करत करत ज्याला मार्क्सवादी लोक डायलेक्टिकल प्रोसेस म्हणतात, त्या डायलेक्टिकल किंवा द्वंद्वात्मक विचार, की हा विचार करत असतानाच तो विचार आणि त्यांच्यामध्ये जर एक परस्पर विरोध दिसला तर त्या परस्पर विरोधांना कसं जोडून घ्यायचं आणि परत हाऊ डू गो 2 स्टेप्स फॉरवर्ड, 2 पावलं पुढे, वेळ पडला तर 1 पाऊल मागे घेऊन, असा सतत विचार करत ते विकसित होत झालेलं होत गेलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे ते मावाळ होते का जहाल होते, समाजसुधारणेचे विरोधी होते का राष्ट्रवादाच्या पुढे समाज सुधारणा हे कमी दर्जाची मानत होते, पंडिता रमाबाईंवरती त्यांनी टीका केली होती आणि अॅनी बेझंटवरती टीका केली होती आणि नंतर अॅनी बेझंटची त्यांनी स्तुतीही केली, आगरकरांवरती एवढी टीका केली पण आगरकरांवरती सर्वोत्तम आगरलेख त्यांनीच दिला, माधव गोविंद रानड्यांना त्यांनी मावाळ म्हटलं पण सर्वात आदर त्यांनी जो व्यक्त केलेला आहे तो माधव गोविंद रानड्यांबद्दलच केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांना परदेशी जायला सांगितलं, त्यावेळेला सगळ्या पंडितांनी विरोध केला, मगाशी मी म्हटलं तसाप्रमाणे तो संकुचित राष्ट्रवाद असल्यामुळे त्यांना विरोध झाला की तुम्ही साता समुद्र पलीकडे जाणं बरोबर नव्हे, ते अपवित्र आहे. मग त्यांनी आल्यानंतर तीर्थ घेतलं आणि प्रायश्चित्त घेतलं, मग त्यांना जे ज्यांचा पाठिंबा होता त्यांनी जायला, ते म्हणले की अहो तुम्ही प्रायश्चित्त कसं काय घेतलं, तुम्ही प्रत्यक्षात गेलात ते तुमचा त्या विचारला पाठिंबा होता तर तुम्ही प्रायश्चित्त घ्यायला नको होतं, ते म्हणले अरे थोडंसं पाणी घेऊन जर त्यांना असं वाटत असेल की मी प्रायश्चित्त कोणते पापातनं मुक्त होते तर मी पापातनं मुक्त झालो, मला मुख्य लोकातनं तोडायचे नाहीत, लोक आपल्या जवळ राहिले पाहिजेत, त्यामुळे माझा प्रायश्चित्ताचा अर्थ त्यांचं समाधान हा आहे. जर माझ्या ह्या तीर्थ घेण्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल आणि मी ते प्रामाणिकपणे घेतलेलं आहे की मी माझ्या पापातनं मुक्त झालो तर आता आपल्या लोकांमधली जी एकजूट आहे ती तुटून देता कामा नये, त्यांना जर त्यातनं समाधान वाटत असेल की मी प्रायश्चित्त घेतलं तर मी प्रायश्चित्त घेतलं. अशा संपूर्ण ज्याच्याबद्दल एवढी म्हणजे त्या बालविवाहाबद्दल एवढी चर्चा झाली आणि तुम्हाला ज्यांनी टिळक भौतिकांनी आपले वाचलं असेल, टिळकांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जेवढं पुरोगामी व्यवहार केलेला आहे तेवढा त्यांचे जे टीकाकार होते समाज सुधारणावादी तेवढा त्यांनी पण केलेला नाहीये. मला कोणाची आत्ता इथे टिळकांची स्तुती किंवा टिळकांचं उत्तुंग व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी त्यांचे जे विरोधक होते ते किती कमी होते असं दाखवायची अजिबात इच्छा नसल्यामुळे मी नावं देऊ इच्छित नाही, कारण ते कमी नव्हते. मुद्दा असा होता की त्यांच्यावरती जी टीका होती ती फजूल होती, कारण व्यवहारामध्ये त्यांनी तसं कधी वर्तन केलं नव्हतं, एवढाच आत्ता आपण मुद्दा लक्षात ठेवायला हवा. मग असं जे संपूर्ण वैचारिक विश्व, ज्या वैचारिक विश्वामध्ये ते सतत वाढत होते, त्या वैचारिक विश्वामध्ये राजकीय विचार हा जन्माला आलेला होता. त्या अर्थाने राजकीय विचार आपल्या देशामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे शंकराचार्यांच्या काळात, ज्ञानेश्वरांच्या काळात, शिवाजीच्या काळात किंवा शिवाजी नंतरच्या काळात सुद्धा खऱ्या अर्थाने जन्माला आलेला नव्हता. आणि आपल्याला आवडो अगर न आवडो परंतु वस्तुस्थिती ही आहे की आधुनिक राजकीय विचार हा भारतामध्ये हा मुख्यतः ब्रिटिशांची भारतात राजवट सुरू झाल्यानंतर झाला. आता तो दुर्दैवी भाग आहे म्हणू शकतो आपण, त्यांची जर राजवट आलीच नसती तर याचा अर्थ असा नाही की आपण सगळे आघाडी झालो असतो, याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे काही राजकीय विचार झाला नसता. वस्तुस्थिती मात्र ही आहे आणि ती आपण इतिहास बदलू शकत नाही. आपण किती त्यांचा पराभव केला आणि त्यांना आतमून लावले तरी वस्तुस्थिती आपल्यालाही मान्य करायला पाहिजे की भारतातले लोक तोच समुद्र आपल्या भारताला दोन तृतीयांश भारताला त्याच समुद्राने वेढलेले ज्या समुद्रात ते आले. पण कोणताही भारतीय मनुष्य इतक्या मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेच्या शोधात, ब्रिटनच्या शोधात, युरोपच्या शोधात गेला नाही. जसं हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं स्वातंत्र्याचं 50वं वर्ष आहे, तसं एक गमतीने जर तुम्ही पाहाल तर हेच वर्ष वास्को द गामाच्या भारतात येण्याचं 500वं वर्ष आहे. म्हणजे 50 × 10 = 500. 500 वर्षापूर्वी बरोबर 1498 साली वास्को द गामा भारतामध्ये येऊन धडकला. वास्को द गामा येऊन धडकला तो पोर्तुगीज होता. तो वास्को द गामा येऊन 1498 साली धडकला त्याच्या अगोदर 5-6 वर्ष भारताच्या शोधात गेलेला आणि आपल्याला भारत सापडलेला आहे अशा संकल्पनेतला कोलंबस हा प्रत्यक्षात अमेरिकेला जाऊन पोहोचला आणि त्याला त्यांनी भारतच देश म्हटलं आणि त्यामुळे तिथल्या लोकांना त्यांनी इंडियन्स म्हटलं आणि ते जरा रेडिश कलरचे होते म्हणून त्यांना रेड इंडियन्स म्हटलं. पण त्यालाच तो भारतभूमी समजत होता. प्रत्यक्षात ज्या वेळेला त्या लोकांच्या लक्षात आलं म्हणजे स्पेन आणि पोर्तुगीजच्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं की जी भूमी आपल्याला सापडली आणि जिला आपण म्हणून भारत म्हणून म्हणतोय ते भारत नाहीये, तेव्हा पुन्हा काही धाडसी दर्यावरती व्यापारी निघाले. त्याच्यामध्ये वास्को द गामा होता. 1498 साली त्यांनी हा सामुद्री रूट, हा सामुद्री मार्ग भारताला यायचा शोधून काढला. ती घटना बरोबर 500 वर्षापूर्वीची आहे. पण ते होते कोण तर स्पॅनिश आणि पोर्तुगीज होते. राज्य कोणी केलं? इंग्रजांनी केलं. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षामध्ये अमेरिका शोधून काढली असं म्हणूया, म्हणजे त्यांनी अमेरिका शोधून काढली म्हणजे त्यांच्या अर्थाने तिथे युरोपियनांनी पाऊल ठेवलं त्या अर्थाने, त्या अमेरिकेवरती सुद्धा झेंडा फडकला ब्रिटनचा. ज्या ऑस्ट्रेलियावरती, ज्या ऑस्ट्रेलियाचा शोध पुन्हा स्पॅनिश आणि पोर्तुगीज दर्यावरतींनीच केला, त्या ऑस्ट्रेलियावरती आजही 1998 साली सुद्धा अजून ब्रिटिशांचा झेंडा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये निवडणुका झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियातल्या निवडणुका झाल्यानंतर त्यांचा जो प्रमुख विरोधी पक्ष किंवा राज्यकर्ता पक्षाचे जे पुढारी असतात त्यांना निवडून पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी आजही बकिंगहॅम पॅलेसला, लंडनला जावं लागतं. विषुववृत्ताच्या खाली आहे ऑस्ट्रेलिया आणि लंडन वरती आहे. त्यांना तिथून उठून तिकडे इंग्लंडमध्ये जावं लागतं, राणीची परवानगी घ्यावी लागते, राणीकडनं सनद घ्यावी लागते, मग तो इकडे पंतप्रधान होतो. ही ऑस्ट्रेलियाची गत आहे, ही न्यूझीलंडचीही गत आहे. ऑस्ट्रेलियाच्या जवळ असल्या न्यूझीलंडचीही गत आहे. त्या ऑस्ट्रेलियाला, त्या ऑस्ट्रेलियाचा शोध आहे म्हणजे त्या भूमीचा शोध ज्या दर्यावर त्यांनी लावला तेही स्पॅनिश आणि पोर्तुगीज होते. अमेरिकेचाही तेच होते, भारतातही आला तो पोर्तुगीज होता आणि राज्य मात्र ब्रिटिशांनी केलंय. ऑस्ट्रेलियावर असो, अमेरिकावर असो किंवा भारतावर असो. मग असं काय घडलं 1492 ज्यावेळेला अमेरिकेला कोलंबस गेला किंवा 1498 ज्यावेळेला वास्को द गामा भारतात आला, त्याच्यानंतर 1600 साली ज्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी प्रत्यक्षात भारतामध्ये आली, त्या 150 वर्षामध्ये काय घडलं की हळूहळू ज्यांनी प्रत्यक्षात हे सगळे भूखंड शोधून काढले ते सगळ्या भूखंडावरती त्यांची सत्ता लयाला गेली आणि ज्यांनी त्या शोधात तेवढ्या हिरिरीने भाग घेतलेला नव्हता त्या फ्रेंच आणि इंग्रजांनी हळूहळू त्या काबीज केल्या. आणि मग प्रत्यक्षातली स्पर्धा जी झाली ती फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये झाली किंवा डच आणि जर्मनांमध्ये झाली आणि नंतर डच, फ्रेंच हे सर्व आणि जर्मन हे सर्व नामावर राहून त्याच्यावर इंग्रजांनी सत्ता प्रस्थापित केली. 56 देशात, जगामधल्या 56 देशांवरती ब्रिटनचा झेंडा फडकत होता. फक्त 6 महिन्यापूर्वी हाँगकाँगवरचा झेंडा त्यांचा गेला आणि अजून एका देशावरती आहेच. 56 देशांवरती साम्राज्य ज्या ब्रिटनचं होतं त्या ब्रिटननी तो नुसता झेंडा लावला नाही किंवा वास्को द गामाने जसं फक्त व्यापार आणि थोडासा धर्माचा प्रसार केला तसं ब्रिटनकडनं झालं नाही. ब्रिटनकडनं आला तो विचार आला आणि तो विचार कुठचा आला? फक्त ब्रिटनचा राजकीय विचार नाही आला, ब्रिटनचा फिलॉसॉफिकल विचार नाही आला, तर त्यांचा जो काही युरोपामध्ये व्यापार आणि राजकारणाच्या निमित्ताने सत्ता संघर्ष चालू होता त्या सत्ता संघर्षामधनं ब्रिटननी जे काही रिचवलं नव्हतं संपूर्ण युरोपियन वाङ्मय, युरोपियन तत्वज्ञान, युरोपियन साहित्य, त्या सगळ्याचा जो रिचवलेला अडक होता तो जिथे जिथे त्यांच्या वसाहती झाल्या म्हणजे या 56 देशांमध्ये वसाहती झाल्या त्या 56 देशांमध्ये तो विचार गेला. तो विचार गेला म्हणजे एक विचार नव्हे की बा हा विचार गेला असं नाही. जे जे तिकडे विचार होते ते परस्पर विरोधी सुद्धा होते. ते सर्व विचार म्हणजे ते एकूण विचारधन युरोपातलं ब्रिटनमध्ये येऊन ब्रिटननी आपल्या वसाहतींमध्ये विखरून टाकलं आणि त्याला आव्हान देण्याच्या दृष्टिकोनातनं इथे विचार सुरू झाला. त्यामुळे आधुनिक राजकीय विचार ही संकल्पना आपल्याला ब्रिटनच्या साम्राज्याच्या साम्राज्याचा विचार न करता करता येत नाही. जर ब्रिटनचं साम्राज्य आलंच नसतं तर आपला विकास कसा झाला असता हा इतिहासातल्या जर्तरचा प्रश्न आहे. ती वस्तुस्थिती नसल्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपापल्या जर्तरचं आपापलं उत्तर काढू शकतो. वस्तुस्थिती आहे की ब्रिटनचं इकडे राज्य होतं, फक्त इथेच नव्हतं, तर हाँगकाँग मध्ये होतं, अमेरिके होतं, न्यूझीलंड मध्ये होतं, ऑस्ट्रेलिया होतं. त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोणकोणते विचार आले तर ब्रिटनमध्येच मगाशी मी म्हटले त्याप्रमाणे सर्व विचार होते. ब्रिटनमध्येच मार्क्सवाद लेनिनवाद होता, ब्रिटनमध्येच त्यांचा धर्मवादी विचार होता, ब्रिटनमध्येच दहशतवाद होता. आणि त्यामुळे तुम्हाला गंमत अशी दिसेल की एकाच जवळजवळ एका वर्षात म्हणजे एक दोन वर्षाच्या काळामध्ये ज्या ब्रिटनची आपल्यावर सत्ता होती त्याच ब्रिटनच्या त्याच लंडन शहरामध्ये एकाच वेळेला सावरकर आहेत, त्याच वेळेला लेनिन आहेत, त्याच सुमाराला विवेकानंद आहेत, त्याच वेळेला पंडित नेहरू आहेत, त्याच वेळेला कृष्णमेनन आहेत. आणि हे सगळेजण आपापल्या देशात त्यांच्या विरुद्ध लढा करतायत, परंतु प्रत्यक्षात मात्र ते सगळे लंडनमध्येच आहेत. साधारण एक 10 वर्षाचा जर काळ तुम्ही घेतलात 1895 ते 1905 आणि नंतर टिळक सुद्धा प्रत्यक्ष 1917 ते 1918 गेले, तो 15-1 वर्षाचा काळ घेतला, तर असा जगातला एकही स्वातंत्र्य लढ्याचा पुढारी नाही की जो प्रत्यक्षात लंडनमध्येच आहे. ज्या कार्ल मार्क्सनी साम्राज्यवादाचा धिक्कार करून संबंध साम्राज्यवादाच्या विरोधात जगातल्या कामगार वर्गाने एकत्र येऊन लढाई केली पाहिजे आणि ब्रिटनचं साम्राज्य नेस्तनाभूत केलं पाहिजे असा प्रकांड विचार मांडणारा एक कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहून सरप्लस व्हॅल्यू जे तीन पुन्हा त्याचे व्हॉल्यूम केले, कॅपिटलचे 3 व्हॉल्यूम आणि सरप्लस व्हॉल्यूमचे 3 सरप्लस व्हॅल्यू या खंडाचे 3 व्हॉल्यूम लिहिले, हे सगळे ब्रिटिश म्युझियम मध्ये लिहिले, ब्रिटिश लायब्ररीत लिहिले, कारण जर्मनी तर त्याला हाकलून दिलेलं होतं. म्हणजे कार्ल मार्क्सला सुद्धा जर्मनीत हाकलून दिल्यानंतर तो ब्रिटनमध्ये येत होता आणि ब्रिटनमधून तो इतर जगातल्या वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहित होता आणि आपला क्रांतिकारक विचार मांडत होता. ज्या मार्क्सची पुढे लेनिनशी कधी ओळख व्हायची संधी आली नाही तो लेनिन आहे आणि त्या लेनिनचा भाऊ तिकडे प्रत्यक्षात फाशी गेला. त्या लेनिन आणि त्याचा भाऊ हेही इंग्लंडमध्येच होते. त्यामुळे जगातले कोणत्याही विचाराचे लोक असोत, कोणत्याही प्रकारच्या राष्ट्र स्वातंत्र्याचे संघर्ष करणारे लोक असोत, ज्या दादाबाई नौरोजींनी इथे पॉवर्टी इन इंडिया असा ग्रंथ लिहिला आणि त्याला जबाबदार ब्रिटन आहे म्हटलं, त्या दादाबाई नौरोजींनी पॉवर्टी इन इंडिया ब्रिटननी कशी ब्रिटन कशी जबाबदार आहे या संबंधाचा सगळा अभ्यास ब्रिटिश लायब्ररीत बसून केला. त्याच्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की जे जे राजकीय चिंतन, जे जे राजकीय विचार, जे जे सामाजिक विचार होते, ज्या ज्या विचारसरण्या होत्या, त्या सगळ्या विचारसरण्या आपल्यापर्यंत ज्या येत होत्या त्या ब्रिटन या एका स्त्रोतात नाही होत्या. एकच विचारसरणी ती नव्हती, अनेक होत्या, पण त्याचं माध्यम ब्रिटिश साम्राज्य हे होतं. हा त्याचा ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात तसा एक प्रकारचा चांगला भाग त्या ब्रिटिश साम्राज्यशाहीचा होता. याचा अर्थ ब्रिटिश साम्राज्यशाही चांगली किंवा स्वागतार्ह होती असं नव्हे, ती वस्तुस्थिती होती. ही वस्तुस्थिती आहे म्हटल्यानंतर आपल्याला ताबडतोब काय दिसतं, त्या वस्तुस्थितीला प्रतिकार करणाऱ्या दोन विचारधारा ताबडतोब आपल्याकडे उमटल्या. एक उमटली लोकहितवादींची आणि लोकहितवादींनी धडाधड लेखच द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं एका दृष्टिकोनातनं आपण या ब्रिटिश राजवटीचं स्वागतच केलं पाहिजे. कारण या ब्रिटिश राजवटीने आपल्याला सांगितलं की उद्योगधंदा किती महत्वाचा आहे, व्यापार किती महत्वाचा आहे, कारागिरी किती महत्वाची आहे, ज्ञान विज्ञान किती महत्वाचं आहे आणि आपल्या समाजामध्ये जात संपूर्ण अतिशय अस्पृश्यता, ही पिळवणूक, ही स्त्री पुरुष संबंधामधली विषमता, हे जे सगळे विकृती गोष्टी आहेत या विकृती आपल्या समाजात आहेत, म्हणून ही प्रगल्भ प्रगत विचाराची ब्रिटिश माणसं इथे आलेली आहेत. तेव्हा आपला जर खरा संघर्ष असेल तर तो त्यांच्या बरोबर नाहीये, आपला खरा संघर्ष आहे तो आपल्याबरोबर आहे, आपल्या वैगुंड्यांच्या विरोधात आहे. लोकहितवादींचं सगळं लेखन इतकं आपल्या समाजाच्या समाजातल्या वैगुंड्यांच्या विरोधात होतं की त्यावेळेला विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या बाजूचे जे लोक होते ते म्हणले ही तर ब्रिटिशांची चमचेगिरी चालली, चमचेगिरी शब्द त्यावेळेला नव्हता. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की हे जे काही तुम्ही ब्रिटिशांचं लांगूल चालन करताय, ब्रिटिशांच्या विचाराचं लांगूल चालन करताय, चूक आहे, तुम्ही आपल्या लोकांचं जी काही प्रतिष्ठा आहे, आपल्या लोकांचा जो काही अभिमान आहे, स्वाभिमान आहे, त्यालाच तुम्ही नख लावताय. तुम्ही आपल्या समाजात काहीच चांगल्या गोष्टी नाहीत का? इतका प्राचीन 5000 वर्षाचा आपला समाज आहे, त्याच्यात काहीच चांगल्या गोष्टी नाहीत का? लोकहितवादी साहेब त्यांचा सतत असा पत्र आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये सारखा हा वाद संवाद आहे. आणि त्या वाद संवादात ते म्हणतात, तुम्ही ज्याला चांगल्या गोष्टी म्हणतात त्या चांगल्या गोष्टींनी अशा ज्या वाईट गोष्टी निर्माण घातल्या आणि वाईट गोष्टींचंच कसं प्रभुत्व झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं कसं वाटोळ झालेलं आहे, असं लोकहितवादी लिहितात. पुढे फुले पण तशाच प्रकारचं लिहितात. आता एका बाजूला लोकहितवादी आणि फुले म्हणजे वेगवेगळ्या अंगांनी, परंतु या समाजातल्या वैगुण्यांवरती कठोर टीका करतायत आणि असं म्हणतायत की आपल्याला इंग्रजांचं स्वागत करायचं की नाही हा प्रश्न नाही, परंतु इथे जी राजवट होती आणि इथे जी व्यवस्था होती ती विकृत होती, प्रतिगामी होती, विषम होती, अन्याय करणारी होती, इथल्या समाजाला खड्ड्यात घालणारी होती, त्यामुळे यांचं स्वागत करायचं नसेल तर यांचे गुण आपल्याकडे घ्या आणि मग आपण आपलं राज्य आणू. या लोकहितवादींनी एक एक ठिकाणी लिहूनच ठेवलं की आपल्याकडे एकदा यांच्यासारखे गुण आले की मग आपण राज्य करायला हरकत नाही, अशा प्रकारचं लोकहितवादींनी म्हटलं. आणि मग त्यावेळेला आपण ते आपण राज्य घेऊ तोपर्यंत यांचं राज्य असलं तरी काही बिघडत नाही, अशा प्रकारची मांडणी लोकहितवादी करतायत किंवा वेगळ्या अर्थाने फुले करतायत. दुसऱ्या बाजूला विष्णुशास्त्री चिपळूणकर सांगतायत किंवा कृष्णदास चिपळूणकर सांगतायत की आमचा एवढा उदात्त विचार आहे, आमचा एवढा प्रगल्भ विचार आहे, आमच्याकडे इतकं जुनं गणित आहे, जुने वेद आहे, जुनं तत्वज्ञान आहे, पुराणं आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगले असे विचार मांडलेले आहेत. त्या सगळ्या विचारांमधनं जे चांगलं आहे ते शोधायच्या ऐवजी तुम्ही ब्रिटनमधनं का चांगलं शोधताय, तुम्ही याचा आधार घ्या. आणि म्हणून स्वाभाविकपणे आपल्याला असं दिसतं लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये आणि लोकमान्य टिळकांच्या मांडणीमध्ये या दोघांशी संघर्ष करत त्यांना पुढे जाताना दिसतं आपल्याला. त्यामुळे डायलेक्टिकल प्रोसेस ज्याला म्हणतात, द्वंद्वात्मक संघर्ष, विरोध विकासवाद म्हणून ज्याला कम्युनिस्ट मंडळी म्हणतात किंवा मार्क्सवादी मंडळी म्हणतात, तो आपल्याला टिळकांनी तोही मनुष्य म्हणजे लोकहितवादी मनुष्य सांगतो त्याच्यातही तथ्य आहे, परंतु पूर्णपणे ह्याची बाजू घेतली तर आपल्याला असं म्हणावं लागेल की राहू दे मग ब्रिटनची राजवट, ते तर टिळकांना मानवत नव्हतं. पूर्ण विश्वशास्त्रांची बाजू घेतली तर असं म्हणायला लागेल राहू दे ती जाती व्यवस्था, आपण पहिल्यांदा ब्रिटिश काढूया, आपली जाती व्यवस्था पण नकोय आणि आपल्याला ब्रिटिश साम्राज्याशीही नकोय. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला नको असतील तर एकाचीच बाजू घेतली तर दुसरा गट आपल्या पूर्ण विरुद्ध जाईल. समाजात दोन्ही बाजूंना मारणारे गट आहेत, वैचारिक गट आहेत, ते आपल्याला यांच्यातलं आणि त्यांच्यातलं घेऊन त्याची वीण बांधून दोन्हीतलं पुरोगामी जे आहे, दोन्हीतलं स्वातंत्र्याला मदत करणार जे आहे त्याला गुणाकार करत करत पुढे कसं जायचं, नुसती बेरीज नव्हे असा प्रश्न टिळकांच्या समोर होता. आणि त्या गुणाकारामध्ये नेहमी तुम्हाला असं दिसेल की बेरजेपेक्षा गुणाकारांची संख्या वाढत जाते आणि त्याप्रमाणे बेरजेच्या पेक्षा गुणाकारांची संख्या वाढत गेल्यामुळे टिळकांच्या विचारामध्ये गुणात्मक आणि गुणाकारात्मक फरक होत गेला आणि त्यामुळे 1876 टिळक आणि 1920 टिळक याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आपल्याला दिसतो. जमीन अस्मानाचा फरक दिसतो असं वाक्य म्हणताना याचा अर्थ 1876 टिळक हे चुकीचे होते असा होत नाही आणि 1920 टिळक हे संपूर्ण शेवटच्या अवस्थेपर्यंत पोहोचवते असाही होत नाही. कारण जर 1920 नंतर जर टिळक जिवंत असते तर कदाचित त्याच्या पुढची लघोरी त्यांनी वैचारिक लावली असती. दुर्दैवाने 1920 पुढे ते राहिले नाहीत आणि त्यामुळे त्याच्या नंतर जे वैचारिक संघर्ष दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगभर झाले त्या वैचारिक संघर्षांमध्ये फिलॉसॉफिकल पातळीवरती, तात्विक पातळीवरती, तात्विक आणि वैचारिक पातळीवरती संघर्ष आणि संवाद टिळकांना करण्याची संधीच मिळाली नाही. आणि टिळकांना करण्याची संधी मिळाली नाही इतकंच नव्हे, दुर्दैवाने टिळकांच्या कडनं तशी ती वैचारिक किंवा तात्विक ऊर्जा घेऊन दुसऱ्याही कोणी ती महाराष्ट्रातल्या विकसित केली नाही. आणि त्याच्यामुळे खरं जर म्हणाल तर आपल्या देशातला स्वतंत्र सार्वभौम तात्विक राष्ट्रवादी परंतु आंतरराष्ट्रीयवादी असलेला विचार हा टिळकांनंतर 1920 ते 1997 किंवा आता 1998 पर्यंत दुसऱ्या कोणीही केलेला नाहीये. बाकी जे सर्व आहेत ते सर्व प्रत्यक्ष कृतीचे आवाहन आहेत, प्रत्यक्ष इतिहासाची निवेदन आहेत, निरनिराळ्या प्रकारची इतिहासाची स्पष्टीकरण आहेत, निरनिराळ्या प्रकारची हिस्टॉरिकल अँड फिलॉसॉफिकल इंटरप्रिटेशन आहेत, परंतु स्वतंत्र सार्वभौम विचार मात्र दुर्दैवाने 1920 नंतर 1997 पर्यंत झालेला नाही. ही मात्र आपल्याला वस्तुस्थिती मान्य करायला लागेल आणि म्हणून आपल्याला त्याच्यानंतर जे पुढारी दिसतात ते धोरणी पुढारी दिसतात, म्हणजे व्यवहाराचे वादी दिसतात, खूप राष्ट्रवक्तही असतील परंतु विचारामध्ये विकास करणारा एकही दिसत नाही. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे भूमितीमध्ये जसे रायडर्स असतात तसं हे मला त्या रायडरचं म्हणजे दुसरं एक रायडर आहे की ही घटना संबंध भारतातच का घडली. जसा एक भाग होता की महाराष्ट्राचं नेतृत्व तेव्हापासून जे उडालं ते अजून पुन्हा तशा अर्थाने राष्ट्रव्यापी पातळीवरती प्रस्थापित झालं नाही, हे एक रायडर आहे. दुसरं रायडर असं की त्या पद्धतीचा फंडामेंटल फिलॉसॉफिकल थॉट हा संबंध भारतीय राजकारणाच्या विश्वामध्ये त्यानंतर कोणी आपल्याला काम आणलेला दिसत नाही। याचा अर्थ मी गांधीजींना विचार मांडला नाही आणि म्हणून ते कमी होते असं अजिबात लेखू इच्छित नाही। मला असं म्हणायचं की गांधीजींनी त्या मुख्यतः जे काम केलेलं आहे ते त्याच फिलॉसॉफिकल बेसवर केलेलं आहे असं त्यांनीच म्हटलेलं आहे, म्हणून मी गांधीजींना ते स्थान देऊ इच्छित नाही। याचा अर्थ मी गांधींचं स्थान कमी करतोय किंवा नेहरूंचं स्थान कमी करतोय असं नाही। त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की आय एम बॉरोइंग फ्रॉम गोखले अँड टिळक। म्हणजे तुम्हाला एक माहिती असेल त्यांची गांधीजींचं एक कोटेशन फार इंटरेस्टिंग आहे। गांधीजींना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर, आणि ती 6 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर ते असं म्हणले की अशाच एका कोर्टानी अशाच एका ब्रिटिश कोर्टानी लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा दिलेली होती, तशीच मलाही हा जो काही सीन आहे हा त्या गांधी चित्रपटात सुद्धा आहे। तेव्हा ज्या कोर्टानी म्हणजे ज्या ब्रिटिशांच्या कोर्टानी लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा दिली त्याच कोर्टानी मलाही 6 वर्षाची शिक्षा दिली हे मला अतिशय अभिमानाचं वाटतं, कारण त्यामुळे माझं मी टिळकांचा अनुयायी हे सिद्ध होतो, म्हणजे राजकीय व्यवहारातला अनुयायी सिद्ध होतो। त्याच्यानंतर तेव्हा त्यांचा एका त्या लुई फिशरने इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याला त्याने विचारलं की तुमचा राजकीय गुरु कोण, तेव्हा ते म्हटले आमदार गोखले। मग स्वाभाविकच प्रश्न पडेल की तुमचे आमदार गोखले गुरु कोण का लोकमान्य टिळक गुरु। वस्तुत गांधीजींनी किंवा नेहरूंनी किंवा नंतर बोसांनी किंवा आतापर्यंत सगळ्यांनी जे विचारचं बॉरोइंग केलेलं आहे, जे फिक्स डिपॉझिट होतं ते फिक्स डिपॉझिट द लास्ट फिक्स डिपॉझिट वॉज डिपॉझिटेड इन द बाय बाय लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर आपल्या फिक्स डिपॉझिट मध्ये वृद्धी झालेली नाहीये। आणि त्या अर्थाने मी असं म्हटलं की म्हणून गांधी नेहरू किंवा अन्य पुढारी हे कमी दर्जाचे होते का असा प्रश्न नाहीये। फिलॉसॉफिकल थॉट कोणी दिला, त्याचा इनपुट कोणी दिला, फिलॉसॉफिकल इनपुट कोणी दिला, तर तो लोकमान्य टिळकांनी दिला। आणि त्या संदर्भामध्ये त्या वैचारिक संदर्भामध्ये आपल्याला लोकमान्य टिळकांचं उत्तुंग व्यक्तिमत्व कसं होतं हे पाहायला हवं। आता ह्याच्यामध्ये अजून एक छेद किंवा भेद तयार होतो, कित्येक लोक अतिशय उत्तम विचारवंत असतात किंवा थोर पत्रकार असतात, आणि म्हणून मला अतिशय म्हणजे आता इथे तुमच्या संघटनेने काय कार्यक्रम ठरवलेत माहिती नाही संयोजकांनी, परंतु मला लोकमान्य टिळकांना पत्रकार म्हटलं की मला फार अस्वस्थ होतं, कारण लोकमान्य टिळक पत्रकार नव्हतेच, लोकमान्य टिळक विचारवंत होते आणि स्वातंत्र्य लढ्याचे एक सेनानी होते। त्याच्यासाठी एक वर्तमानपत्र नावाचं एक साधन होतं, त्या साधनाचा त्यांनी वापर केला, वर्तमानपत्र हे साधन होतं। त्यामुळे लोकमान्य टिळकांना पत्रकार म्हणून एकदम आमच्या पातळीवरती आणून टाकणारे मला एकदम अस्वस्थ होतं, म्हणजे लांछनास्पद वाटतं, म्हणजे मलाच एकदम गलबल्यासारखं होतं की बाबा आमची तुलना अप्रत्यक्षरित्या सुद्धा तुम्ही करू नका। एवढं असताना जो काही काही पत्रकार स्वतःला टिळकांचे डायरेक्ट अनुयायी म्हणतात किंवा टिळकांचेच आपण नवीन अवतार होत असंही काही काही पत्रकार म्हणतात, तसा दावाही मी करू इच्छित नाही, तसा औद्धत्यही माझ्यात नाही, तसं ते शक्यही नाही। याचं साधं कारण असं, मी एका भांडवलदाराच्या वर्तमानपत्रात नोकरी करणारा दर महिन्याला पगार घेणारा संपादक आहे। टिळकांना कोणी पगार देत नव्हतं आणि टिळक कोणत्या नफ्यासाठी पेपर चालवत नव्हते, परंतु मगाशी मी म्हटल्याचा व्यवहारवादाचा विचार असा की आता आम्हाला एका काही लोकांनी विचारलं की अहो तुमच्या वर्तमानपत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र टाइम्स होते किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये 60% जाहिराती असतात, 65% जाहिराती असतात, बातम्या फार कमी असतात, त्यावेळी मी त्यांना टिळकांचं एक कोटेशन काढून दाखवलं। टिळकांनी त्यावेळेला केसरी चालवताना त्यावेळेला असं लिहिलेलं आहे की जर ह्या जाहिराती मी घेतल्या नाहीत तर मला वर्तमानपत्र चालवता येणार नाही, हे टिळकांना त्यावेळेला कळलं होतं, जे आम्हाला आमच्या मालकांना नंतर कळलं, ते व्यवसायात पडले म्हणून कळलं। टिळक व्यवसायात पडले नसून राष्ट्रवादाचं एक इन्स्ट्रुमेंट, राष्ट्रीय संघर्षाचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून त्या केसरी वापरत केसरी किंवा मराठा चालवत होते, तरी त्यांना हा व्यवहार त्यातला कळलेला होता, म्हणून केसरीमध्ये जाहिराती आलेल्या आहेत। आणि त्या केसरीमध्ये जाहिराती येणं कसं आवश्यक आहे केसरीच्या अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी, या संबंधात टिळकांनी लिहूनच ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे श्लेष काढायला त्याच्याबद्दल जागा नाही। असा त्यांचा संपूर्ण विचार, ज्यावेळेला एखादा मूलभूत तात्विक विचार असेल त्यावेळेला तो व्यावहारिक आणि प्रत्यक्ष कृतिशील कसा करता येईल या संबंधात त्यांच्याकडे लक्ष होतं। आणि म्हणून मी म्हटलं की जसं टिळकांना पत्रकार म्हणून त्यांचं मापन कमी करणं योग्य नव्हे, तसंच काही मंडळी फक्त विचारवंत असतात, ती अशी म्हणतात ती त्यांच्या आराम खुर्चीमध्ये बसून खरोखर प्रकांड असा विचार करतात, आणि प्रत्येक राजकारणी मनुष्य किंवा प्रत्येक राजकीय पक्ष कसा चूक आहे हे अत्यंत हुशारीने समजून सांगू शकतात, अतिशय हुशारीने ते बरोबरही सांगत असतात, म्हणजे ते काही चूक सांगत असं नाही, त्याची अतिशय मांडणी छान असते, त्यांचं अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, नीतीशास्त्र या सगळ्याचा अभ्यासही असतो, साहित्य वाचलेलं असतं, उत्तम भाषाही ते लिहित असतात, आणि ते सांगत असतात हा चूक आहे, तो चूक आहे, तो चूक आहे, अरे पण तू जो आहेस बरोबर एवढा,
तर तू काहीच का करत नाहीयेस, तू फक्त हे सगळे लोक तसे चूक आहे ते सांगतोय, तुझं जर बरोबर आहे तर तू उतरण काय दिवे लावायचे ते लावतात, ते दिवे लावायला मात्र तू उतरत नाही कधी, तो मनुष्य असा जो विचारवंत, अशा विचारवंतांची पण एक परंपरा आपल्या महाराष्ट्रात फार मोठी आहे की जी टिळकांनाही चूक, टिळकांच्या काय चुका झाल्या हे ते शोधत बसलेले असतात अनेक काही काही विचारवंत, कारण ते कायममुळे विचारवंत, याचा अर्थ मी मूलभूत विचार करताना दुसऱ्यांच्या चुका दाखवणं एवढाच आहे, विचाराचा आणि कृतीचा संबंध असतो याचा त्यांना गंध नाहीये. आणि टिळकांचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की ते डायरेक्ट लॅबोरेटरीज मानत होते समाजाला, ते एखादा विचार जर त्यांना पटला, त्यांना जर असं वाटलं की आत्ता माझ्या सांस्कृतिक ओळख जर माझ्या समाजाला स्वतःला करून द्यायची असेल, त्याला जर अभिमान वाटून द्यायचा असेल, आणि त्यावेळेला जर काही थोडीशी मुस्लिम समाजामध्ये खळखळ चालू आहे असं जर त्यांना वाटलं असेल की काँग्रेसमध्ये राहावं की नाही, तर त्यांनी एकाच वेळेला दोन आघाड्या खाडकन उघडल्या. एका आघाडीवरती त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला, तर केवळ मुस्लिम विरोधक नव्हता परंतु आपली सांस्कृतिक आयडेंटिटी अभिमानाने सांगणार होता, आणि त्याचबरोबर 7-8 वर्षांनीच त्यांनी मुस्लिम समाजाकडे जायला सुरुवात केली, आणि 1916 साली तर त्यांनी जिन्नांबरोबर करारच केला. 1916 साली जिन्नांबरोबर करताना आपण हिंदुत्ववादी शिवजयंती करत होतो, हिंदुत्ववादी टिळक गणेशोत्सव करत होतो असं त्यांना वाटलं नाही, कारण त्यांना या दोन्हीमध्ये परस्पर विरोध जाणवला नाही, कारण त्यांना त्याच्यात राष्ट्रवादाचं मूळ हे दिसत होतं, त्यांना दिसत होतं या दोघांना एकत्र तर यायलाच पाहिजे, एकत्र यायला जर पाहिजे असेल परंतु आपली आयडेंटिटी न गमावता यायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने ती वीण घातली पाहिजे. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे मवाळ आणि जहाल, समाज सुधारणा आणि राष्ट्रवादी विचार याची वीण घालत पुढे जायचं जर असेल तर त्याचप्रमाणे हिंदू आणि मुस्लिम समाजाची सुद्धा वीण घालत पुढे गेलं पाहिजे अशी भूमिका घेऊन त्यांनी जिन्नांबरोबर करार केला. आणि म्हणून तुम्हाला 1904 नंतर ते 1920 सालपर्यंत कोणत्याही प्रकारचा असा अतिशय विषारी किंवा तीव्र असा मुस्लिम विरोध तुम्हाला दिसणार नाही. काही प्रमाणामध्ये तो 1890 ते 1897 या काळात दिसेल, काही प्रमाणात 1890 ते 1905 या काळामध्ये समाज सुधारकांच्याही विरोधी अत्यंत तीव्र, आणि काही वेळेला अश्लाघ्य भाषेमध्ये सुद्धा त्यांनी लेख लिहिलेले आहेत, अतिशय शिव्यागाळ करणारे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे आत्ताला म्हणजे खूप वेळेला लोक असं म्हणतात की अरे तुम्ही पत्रकार, म्हणजे आम्हाला उद्देशून म्हणतात, तुम्ही टिळक आगरकरांचा वारसा सांगता पण तुम्ही हे काय लिहिता, त्यांना असं खरोखरच दाखवून द्यायला पाहिजे की काय काय जे टिळक आगरकरांनी लिहिलेलं आहे तो वारसा आम्ही नाही स्वीकारलाय बरं आहे, कारण तो वारसा स्वीकारण्यासारखा नाहीये, इतकं त्यांनी एकमेकांविरुद्ध वाईट लिहिलेलं आहे आणि इतकं शिव्यागाळी करणार लिहिलेलं आहे की ते शब्द प्रयोग मी आत्ता माझ्या सर्वात शत्रू असलेल्या विरोधकांना सुद्धा वापरणार नाही, मी वेगळ्या प्रकारे सभ्यतेत आत्ता जाईन, त्यावेळी मी त्याला सांगेन मी टिळकांच्या इतर आग्रलेखांचा अनुयायी आहे, त्या आग्रलेखांचा नाही असं मी त्याला सांगेन, मी पत्रकार असल्यामुळे, त्यामुळे सगळंच अनुकरणाने नसतं, ते चुकीचं होतं असं नव्हे, त्याच्यावरती टीका करणं सोपं आहे. ती परिस्थिती काय होती, कोणत्या भाषेत कोण त्यांना आव्हान देत होतं आणि कोणत्या भाषेत कोणत्या आव्हानाला त्यांना प्रति आव्हान देऊन परतवून लावायचं होतं, त्या भागातला तो एक वादाचा भाग होता. आणि म्हणून टिळकांचा विचार आणि टिळकांची कृती ह्याचा सगळं त्यांनी जोड घातलेली आहे, त्यांनी फक्त विचारवंतासारखे ते आराम खुर्चीत बसलेले नाहीत, किंवा काही काही आपल्याकडे फक्त क्रियाशील असतात ते ऍक्टिव्हिस्ट, म्हणून त्याला एक सिंड्रोम म्हणतात, ऍक्टिव्हिस्ट थिंकर सिंड्रोम. आणि जर पक्षामध्ये फक्त ऍक्टिव्हिस्ट असले आणि ते थिंकर्स पासून वेगळे असले, म्हणजे थिंकर्स वेगळे आणि ऍक्टिव्हिस्ट वेगळे, दोघे एकाच पक्षात, पण ऍक्टिव्हिस्ट आपल्या गतीने काम करतायत आणि थिंकर्स आपल्या गतीने काम करतायत, तर तो पक्ष कधी वाढत नाही असं दुर्दैवाने. मी पक्षांचं कोणत्याही नाव घेऊ इच्छित नाही, कारण आत्ताचा ऑकेजन वेगळा आहे, विषय वेगळा आहे, परंतु तुम्हाला मी असं दाखवून देईन की असा ऍक्टिव्हिस्ट आणि थिंकर सिंड्रोम हा आत्ताच्या बहुतेक राजकीय पक्षांना जडलेला रोग आहे. कारण ऍक्टिव्हिस्ट म्हणतो तुम्ही असं काय म्हणताय, आम्ही प्रत्यक्ष फील्डवरती काम करतोय आणि तुम्ही तत्वाच्या आधारे आम्हाला सांगता की यांच्यावर आघाड्या करावं किंवा त्यांच्यावर आघाड्या करू नका, असं काय करताय, आम्हाला ऍक्टिव्हिस्ट आम्हाला तिथे व्यवहाराचा काही संबंध लागतो, आम्हाला करायलाच पाहिजे त्या गोष्टी. तो थिंकर म्हणतो पण ते प्युरिटीच्या विरुद्ध आहे, आपला प्युअर थॉट आहे तो प्युअर थॉट सांभाळला पाहिजे, म्हणजे तो प्युअर थॉट सांभाळत बसलेला असतो आणि हा प्युअर ऍक्शन सांभाळत बसलेला असतो, त्या दोघांचं काही एकत्रीकरण होत नाही. लोकमान्य टिळकांच्याकडे त्यांनी विचार त्यांच्या मनात घेतला की तो प्रत्यक्षात कृती करण्या कृतीमध्ये आणण्यासाठी काय करता येईल याचं सारखं बघत असत आणि प्रत्यक्षात उतरत असत. तुम्ही कल्पना करा किती कठीण असलं पाहिजे. आता माझ्या समोर दोन मायक्रोफोन आहेत, इकडे तुम्ही लाईट मध्ये बसलेले आहात. 1907 सालपर्यंत साधी मोटर गाडी सुद्धा मुंबईच्या रस्त्यांवरती धावत नव्हती, वीज सगळीकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. आता वर्तमानपत्रात आमच्या विजेवरती आम्ही एवढे अवलंबून आहोत, अशा प्रकारची वीज त्यावेळेला अवेलेबल नाही, अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही, टेलिफोन अवेलेबल नाही, रेडिओचा तर शोध 1926 पर्यंत, म्हणजे कमर्शियल रेडिओचा शोध 1926 पर्यंत नाही, त्यामुळे रेडिओ नाही, टेलिव्हिजनची तर बातच नाही, रेडिओ नाही, टेलिफोन नाही, टेलिव्हिजन नाही, वीज नाही, मायक्रोफोन नाही, आधुनिक दळणवळण साधनं नाहीत, मोटारी नाहीत, त्या प्रमाणामध्ये रेल्वेही नाही, त्या प्रमाणामध्ये सगळ्यांना वेढलेली एसट्यांचा प्रश्नच नाही आणि रस्ते नाहीत आणि धूळ सगळीकडे आहे. तुम्ही आचार्यापर्यंत मी कसं झालो तुझं वर्णन वाचलं, पहिलंच प्रकरण जरी वाचलं तुमच्या लक्षात येईल की रस्त्यांची पुण्यासारख्या आणि मुंबईसारख्या गावात काय अवस्था आहे याचा आत्र्यांनी मी कसं झालो मध्ये सासवड पुणे मुंबईचं वर्णन दिलेलं आहे त्याच्यावर तुमच्या. अशा अवस्थेमध्ये हा लोकमान्य टिळक नावाचा ग्रस्त बंगाल पंजाब पर्यंत संबंध जोडतो कसा आणि नागपूर अकोला ठिकाणी सभा घेऊन इतक्या माणसांना जोडतो कसा आणि तो स्वातंत्र्याचा विचार आमच्या सर्क्युलेशनच्या भाषेत बोलायचं ना तर केसरीचा कप महाराष्ट्रपेक्षा कमी होता. म्हणजे काय मी त्यांच्यापेक्षा मोठा संपादक नाही होत, माझ्यापेक्षा त्यांचं सर्क्युलेशन कमी होतं, लोकसत्तेपेक्षाही त्यांचं कमी होतं, म्हणजे आमचे मित्र लोकसत्तेचे अरुण टिकेकर यांच्यापेक्षा टिळक लहान झाले असं कोणी म्हणू शकेल, परंतु आम्ही वर्तमानपत्र चालवत होतो, ते देशाचं राजकारण चालवत होते, ते देशाचं तत्वज्ञान सांगत होते, आम्ही नुसतं वर्तमानपत्र चालवत, आम्ही फक्त काय म्हणतात त्याला भाष्यकार आहोत, आजच्या घटनेला जे भाष्यकार आहोत, आम्ही नवीन विचार देत नाही आणि आम्ही नवीन कृतिशीलताही मांडत नाही की तुम्ही हे करा, कोणते वर्तमानपत्र तुम्ही हे करा म्हणून सांगत नाही, टिळक तुम्ही हे करा सांगत होते. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की एका बाजूनी पूर्णपणे ब्राह्मणी परंपरेत वाढलेला पगडी नेसणारा गंध लावणारा उपर्ण नेसणारा असा हा एक विद्वान पंडित की जो पंचांग पण लिहितो असा एक गणिती विद्वान पंचांग लिहिणारा पंडित हा मनुष्य तेल्या तांबोळ्यांचा पुढारी म्हणून प्रसिद्ध होतो आणि ज्याला अटक झाल्याबरोबर मुंबईचा गिरणी कामगार संपावर जातो आणि ज्याच्याबद्दल हा कोण लोकमान्य टिळक आहे की ज्याच्या मुळे संप झाल्याबरोबर गिरणी कामगार संपावर गेले म्हणून लेनिन चौकशी करत भारतामध्ये त्यांचा ब्रिटिश कॉम्रेड पाठवतात. लेनिनचा जो ब्रिटन कम्युनिस्ट पार्टी मधला एक मनुष्य होता त्याला त्यांनी मेसेज पाठवला की आपल्याला संप त्यांची त्या जागतिक क्रांतीची संकल्पना होती, जागतिक क्रांतीमध्ये भारत हा एक महत्वाचा घटक आहे म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रशिया चीन आणि भारत अशी क्रांती होणार असा लेनिनचा एक सिद्धांत होता. तर तो रशिया चीन आणि भारत हा जर सिद्धांत असेल आणि त्यावेळेला नुकतीच कुठे चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी स्थापण्याच्या दिशेने प्रयत्न चाललेले होते, भारतात काही तसे नव्हते, भारतात 1922 साली थोड्या प्रमाणामध्ये 21-22 साली कम्युनिस्ट पार्टी स्थापना झाली, लेनिन 1924 साली वाढले, त्याच्या अगोदर लेनिननी पुन्हा ब्रिटनचाच बघायला सांगितलं त्याप्रमाणे संदर्भ देतो, ब्रिटनच्या एका कम्युनिस्ट माणसाला सांगितलं ते भारतामध्ये तुमचं राज्य आहे तेव्हा तुला भारतात जाता येईल, तर ते भारतात गेल्यानंतर टिळक नावाचा प्राणी कोण आहे ते जरा शोधून काढते जे काय काय उद्योग चाललेत पहा, कारण तो मनुष्य उद्याचा क्रांतिकारक भारतातला होऊ शकतो, नुसता ब्रिटिश साम्राज्यवाद नव्हे तर आपल्याला जी जागतिक क्रांती करायची त्या क्रांतीतला तो एक महत्वाचा घटक होऊ शकतो असं मला वाटतं, म्हणून तू त्या टिळक नावाच्या ग्रस्ताचा शोध घे असं लेनिनलाही आकर्षण वाटू शकतं. याचं कारण हे होतं की हा मनुष्य मूळ फिलॉसॉफिकल फाउंडेशनने विचार करत होता आणि मग आपल्याला असं दिसून येईल की कोणतीही माध्यम नसताना तो विचार करत होता, कोणतेही माध्यम नसताना तो लोकांपर्यंत पोहोचू शकत होता, म्हणजे तो तेल्या तांबोळ्यांपर्यंत पोहोचू शकत होता, अकोल्याच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत होता, लेनिनपर्यंत पोहोचू शकत होता आणि मराठीमध्ये लिहिणारा मुख्यतः मराठीमध्ये लिहिणारा हा संपादक किंवा स्वातंत्र्य सेनानी हा ब्रिटिशांच्या राजवटीला धक्के देत होता. या ब्रिटिशांच्या राजवटीला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा केसरीचा आगरलेख भाषांतर करून घ्यायला लागत असे, हा ते तो आगरलेख का भाषांतर, त्यांच्यावर टीका होती त्यांना काळजी नव्हती, टीका त्यांच्यावर खूप लोक करत होते, त्यांच्याही खुद्द देशामध्ये खुद्द ब्रिटनमधली वर्तमानपत्र ब्रिटिश राज्यकर्त्यांवरती ज्या पद्धतीने तुम्ही आज भारतामध्ये राज्य चालवते त्याच्याबद्दल टीकाच करत होती, कारण त्यांना सगळ्याच पेटलमधल्या लोकांना काही जालियनवाला बागेसारखी 1971 मान्य नव्हती, सगळ्याच राज्यकर्त्यांना तिथल्या राज्यकर्त्यांच्या समर्थकांना मोरले मिंटो रिफॉर्म मान्य नव्हते, काही काही लोकांना असं वाटत होतं काही काही गोष्टी देऊन टाकायला पाहिजेत म्हणजे त्यामुळे तीव्रता कमी होईल आणि राजवट बळकट होईल, म्हणजे त्यांना ज्या गोष्टी द्यायच्या होत्या त्या राजवट बळकट करण्यासाठी द्यायच्या होत्या पण कमीत कमी संघर्ष असे असावेत म्हणून ते करतात. म्हणून त्यांनी संघर्ष टाळण्यासाठी काय काय केलं, 1905 साली त्यांनी बंगालची फाळणी केली होती पण 1911 साली फाळणी रद्द केली, ते म्हणले की मग बंगालची जर फाळणी केली तर त्याच्यामुळे राष्ट्रवादाला जे काही उठाव मिळतोय वंदे मातरम चळवळीला जो उठाव मिळतोय त्या उठावामुळे आपलीच नंतर अडचण होणार आहे, तेव्हा कशाला आपण रद्द करून टाकूया, त्याचा काय एवढा प्रश्न येत नाही. म्हणून त्यांनी 1911 साली ती रद्द करून टाकली. त्यानंतर 1919 साली लगेच मोरले मिंटो वाटवले की काय आपले रिफॉर्म करता येईल ते बघूया, हेच काय एवढी अडचण नाहीये, आपण काहीतरी चर्चा करू शकतो. मग हळूहळू ते म्हणायला लागले की वसाहती अंतर्गत आम्ही स्वातंत्र्य तुम्हाला द्यायला तयार आहोत. अशा प्रकारे तो विचार प्रगत होत होता. जसजसा इथला विचार आणि इथली कृती आणि इथला व्यवहार प्रगत होत जात होता, जसं धोरण ठरत होतं, तसतसा ब्रिटिशांचा प्रतिसादही वेगवेगळ्या पातळीवर यायला लागला होता.
ही सगळी पार्श्वभूमी जर नसती तर गांधीजींच्या काळामध्ये असलेला स्वदेशीचा किंवा सत्याग्रहाचा विचार नंतर आपण ज्या पद्धतीने आज ओळखतो त्या पद्धतीने विकसित झाला नसता. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या संपूर्ण शतकाचं भारतीय स्वातंत्र्याच्या या 50 वर्षाचं जे काही आपलं मुख्य साधन आहे, मुख्य आशय आहे, मुख्य संचित आहे, हे संचित सर्वात मोठ्या प्रमाणावरती अनेकांनी जमा केलं, ते काही एका व्यक्तीने केलं नाही, एकट्या एकाने केलं नाही, परंतु सर्वात जास्त त्या संचितामध्ये जर कोणी भर घातली असेल आणि मूलभूत विचार केला असेल तो लोकमान्य टिळकांनी केला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो विचार करताना त्यांनी कृतीकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही, ते आरामखुर्चीतले विचारवंत नव्हते. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे फक्त ऍक्टिव्हिस्ट ऍक्टिव्हिस्ट म्हणून आम्ही क्रियाशील आहोत आम्ही क्रियाशील आहोत, आम्हाला विचार करायला वेळ नाही असं म्हणणारे ऍक्टिव्हिस्टही नव्हते. ऍक्टिव्हिटी आणि थिंकिंग, फिलॉसॉफी आणि पॉलिटिक्स, मॉरॅलिटी आणि व्यवहार या सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेशन करून ब्राह्मणी कुटुंबात पूर्णपणे पांडित्यपूर्ण वातावरणात वाढलेला मनुष्य सर्वसामान्यांचा पुढारी होतो, कामगार आणि तिरा तांबोळ्यांचा पुढारी होतो आणि सगळ्या समाजाला एकवटून एक नवीन विचार घेऊन ब्रिटिशांना आणि एकूण युरोपियन विचारवंतांमधले जे आघाडीचे विचारवंत होते त्यांना वैचारिक पातळीवरती आव्हान देऊ शकतो एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं. दुर्दैवाने याच महाराष्ट्राला, देशाला नाही तर आपण काय म्हणणार तर नाही त्यांना, परंतु आपल्या महाराष्ट्राला सुद्धा या व्यक्तिमत्वाची पाहिजे तेवढी ओळख अजूनही दुर्दैवाने झालेली नाही. हाच खेद मला होतोय आणि तो खेद दूर व्हावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काळजीपूर्वक जागरूकतेने प्रयत्न करायला पाहिजेत. कारण टिळकांची स्मृती ठेवणं याचा अर्थ उद्याच्या जगाची, आपल्या स्वातंत्र्याची, आणि ज्यावेळेला स्वातंत्र्याची शताब्दी साजरी होईल त्यावेळेला आपण, त्यावेळेला जे कोणी आपल्या व्यक्ती असतील किंवा आपले मित्र किंवा आपली पुढची पिढी असेल ते असं सांगू शकले पाहिजेत की ही शताब्दी साजरी होऊ शकते याचं कारण, याचा मूलभूत फिलॉसॉफिकल तात्विक फाउंडेशन, तात्विक पाया हा लोकमान्य टिळकांनी त्यावेळीच्या दृष्टिकोनातनं 150 वर्षापूर्वी घातलेला होता असं ते सांगू शकले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण टिळकांचा विचार लोकांपर्यंत नेला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करून मी माझे भाषण थांबवतो.